ऐका आणि लक्ष असू द्या. महाराष्ट्रातील श्रद्धाळू कृपाळू जिज्ञासू भक्तांच्या समोर आम्ही सादर करीत आहोत. विषयाचं नाव आहे सत्यवान सावित्रा अर्थात पतिव्रतेचा महिमा. सादर करीत आहेत शाहीर विनोदी मनोज भडकवाड सुर्डीकर आणि पार्टी. तर मग ऐकूया.
सभेच्या सभावारा ऐकावे तुम्ही गिरिधारा, गातो मी सत्यवान सावित्रा, गातो मी सत्यवान सावित्रा. सुखी मापी ग बाई मान्य करा, सुखी मापी ग बाई मान्य करा, सुखी मापी ग बाई मान्य करा.
तर मंडळी आतापर्यंत माझ्या अनेक कॅसेट आपण ऐकल्या, आता ही सुद्धा आपल्या सेवेसाठी मी सादर करीत आहे सत्यवान सावित्रा अर्थात पतिव्रतेचा महिमा. प्रत्येक माता भगिनीने आपल्या पतीबरोबर व्यवहारामध्ये या संसारामध्ये कसं वागायचं आहे या कॅसेटद्वारे आपल्याला ऐकायचं आहे.
मद्र देशाचा राजा अश्वपती आहे ग बाई तो महान पुण्यवान, आहे ग बाई तो पुण्यवान, आहे ग बाई तो पुण्यवान. सदा करीत से ग बाई दान, सदा करीत से ग बाई दान, सदा करीत से ग बाई दान.
मद्र देशाचा तो असणारा राजा नाव आहे अश्वपती. हजारो सेवक हाताखाली होते, दानशूर होता, भक्ती भरपूर होती, इस्टेट भरपूर होती, पण धन दौलतीला विचारतो कोण. एका गोष्टीने त्याचं मन दुःखी होतं. संपत्ती भरपूर होती पण संतत्ती नसल्यामुळं तो दुःखी होता. मूलबाळ नव्हतं, बाकीच्या गोष्टीला काय करायचं. दानशूर होता, त्याच्यासारखा या जगतामध्ये कुणी शूर नसेल. उदार अंतकरणाचा. अशा अवस्थेमध्ये विचार केला, जिकडं जावं तिकडं आपला अपमान होत आहे. गावामध्ये फिरत असताना तोंड सुद्धा पाहायचं नाही अशी परिस्थिती होती. त्यावेळेला त्यांनी एक दिवशी वैतागानं ते घर सोडलेलं आहे असणाऱ्या प्रधानाच्या स्वाधीन राज्य केलं आणि तो जंगलाच्या दिशेने निघालेला.
राजाने ग बाई विचार केला, निघून गेला जंगलाला, निघून गेला बाई जंगलाला, गेला ग बाई तो जंगलाला. दुःख वाट गे बाई राजाला, दुःख वाटे ग बाई राजाला, दुःख वाटे ग बाई राजाला.
अश्वपती जंगलाच्या ठिकाणी गेला, त्याचं अंतकरण दुःखी झालं. काय करायचं, एवढी मोठी इस्टेट असून उपयोगच काय, पोटी संतती नाही. तरी पण त्याला वैराग्य निर्माण झालं जंगलाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर. पत्नी मुलं बाळ संसार हे कोणाच आहे, लटिका व्यवहार सर्वा संसार वाया एरजार हरिवीन, सर्व काही लटका आहे. हे जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर एक दृष्टांत सांगतो लक्षात असू द्या. एक सावकाराला सुंदर असा मुलगा होता, फार सुंदर होता, देखणा होता. त्याचं लग्न समारंभ झाला होता. त्याच्या नशिबाने त्याला पत्नी तशीच चांगली मिळाली होती. तिची माया खूप आपल्या पतीवर होती. असा काय काळ लोटला, त्या गावामध्ये सप्ताह चालू होता. मग महाराजांनी सांगितलं, बाबा हे सर्व खोटं आहे, नामस्मरण करा, भजन करा, त्या भगवंताचं नामस्मरण करा, तेनेच आपल्याला मुक्ती मिळेल. तर तो असणारा सावकार पुत्र तिथं थांबतच नसे, सतत घरी जायचं, तिथं थांबतच नव्हता. हां, त्यावेळेला सांगितलं, बाबा अरे काय असणारे ते कीर्तनकार म्हणाले हे सगळं खोटं आहे रे. नाही नाही म्हणले, मी घरी का जातो, माझ्या आईचं वडिलांचं व पत्नीचं माझ्यावर खूप प्रेम आहे, इथं जर मी थांबलो तर ते अगदी जेवणसुद्धा करणार नाही. खरंय, खोटं आहे म्हणले सगळं हे. तुला जर बघायचं असेल, वर्धहस्त कपाळावर ठेवला आणि सांगितलं, मेल्याचा भाना कर, बघूया म्हणले कोणाची माया किती आहे. ठीक आहे, हा घरी गेला. घरी गेला आणि बायकोला म्हणाला, कारभारणी मला आज जरा तब्येत बिघडलेली आहे, ताप वगैरे आलेला आहे, कसं तरीच वाटतंय ग मला, गोड गोड असं जीव वाटतं. माऊलीच्या डोळ्याला धार आली. काय म्हणले, असं काय बोलताय हो म्हणले, शेवटच्या सारखं. हां असं बोलू नये. ताबडतोब स्वयंपाक केला, शिरापुरीचं जेवण केलं आणि हा झोपला. आणि झोपेत यांनी काय केलं, आकर्षण बीज मंत्राचा जप केला आणि झोपीचं सोंग केलं, परंतु समाधी लागल्यामुळं उच्च श्वास बंद होता. ह्यांना वाटलं मी याला आता हे सगळं बघायचं होतं, त्याला खरं काय आहे. हां बायको आली, अहो उठा म्हणले, जेवण तयार झालं. बघते तरी मेल्यासारखं पडले. अगं बाई मेलं का काय म्हणली. हां हलवून बघितलं, मेलं म्हणले. आता जर बोंब ठोकाव तर म्हणले शिरापुरीचं जेवण केलेलं फुकट जाईल म्हणले. मग ताबडतोब घरात गेली, कोणाला ठाव नाही तो. घरात गेली, रट्टावून शिरापुरीचं जेवण केलं. आणि मग जेवल्यावर भरपूर ताकद आली, बाहेर आली, बोंब ठोकली. पळा पळा म्हणले, माझं मालक म्हणले गेलं. हां मग घरातली सगळी मंडळी जमा झाली. आई वडील, आई रडायला लागली, बाबा उलटं झालं म्हणे, तुझ्या अगोदर मला मरण आलं असतं तर चांगलं झालं असतं. वडील पण रडायला लागले. हां सगळं उलटं झालं एवढ्यात बुवा तिथं आलं. माणसं जमलेली होती, काय चाललंय म्हणले. काय नाही म्हणले, बघा सावकाराला एकुलता एक पुत्र होता आणि तो मरण पावला. असं म्हणल्याच्या नंतर ठीक आहे, आतमध्ये गेले. बघा म्हणले, महाराज तुम्हाला काय कळतंय का, हां फार सुंदर गुणी मुलगा होता हो. महाराज गेले आणि सांगितलं, मी तुमच्या मुलाला उठवतो पण दुधाचा ग्लास एक इकडे घ्या. आऊ एक काय म्हणले, भरपूर घ्या दूध. दूध दिलं, त्याच्यामध्ये साखरिंग नावाची वस्तू टाकली, काय विष वगैरे काय नव्हतं. हां आणि इकडं तिकडं केलं आणि प्रथम वडील रडत होते तिथं गेले. हे बघा म्हणले, तुमचं मुलावर प्रेम होतं, तुम्हाला वाटतं की मुलगा उठावा. म्हणले, हो बाबा या मुलासाठी मी मरायला तयार आहे म्हातार, असंच म्हणलं. ठीक आहे, हे बघा म्हणले, ही प्याला तुम्ही घ्या, तुम्ही प्या, तुम्ही मरणार, तुमचा मुलगा उठणार. तरतराच म्हातार मागं सरलो. बापरे म्हणला, मरायचं काही सोपं आहे. म्हणला मेलो असतो म्हणला, मुलासाठी काय हरकत नाही, पण 50 एकर जमीन माझ्या नावावर आहे, ते कसं काय करायचं म्हणले. पुन्हा अवघड आहे सगळं वातावरण. हां कितपत प्रेम आहे याला कळू लागलं, ऐकतोय हा. नंतर आई रडत होती, उलट झालं म्हणले, मुलानं माझ्या चिते लागणं लावायची ती, मीच मुलाच्या चिते लागणं लावायचा प्रकार. भगवंता मला मरण आलं असतं बरं झालं असतं. एवढ्यात बुवा तिथं गेले, थांबा म्हणले, आता सवास करतो. हां महाराज म्हणाले, येवा का हे तुम्ही प्या, नंतर तुमचा मुलगा उठेल आणि तुम्ही मरणार. 3 कासरं रान महाग सरली म्हातारी, रडायचं जी सरली. अगबाई म्हणली, मेले असते म्हणले मला काय हरकत नाही, मुलासाठी प्राणही दिला असता, पण पाठीमागारी माझ्या म्हाताऱ्याचं कसं होईल म्हणले, त्याला अन्नपाणी कोण घालणार आहे. हां ते बी खरंच होतं की. आणि मग बायको रडत होती, उलटं झालं, पतीच्या अगोदर मरण मला आलं असतं तर बरं झालं असतं. धाई धाई रडायला लागली. हां तेवढ्यात बुवा तिथे गेले, बाई आता सवास करतो म्हणले, येवा का हे तुम्ही घ्या, तुम्ही मरणार, तुमचे मालक उठणार. हां लगेच रडायचं थांबवलं, लगेच म्हणाले, हे पा महाराज त्यांचे वडील पिले का, नाही. त्यांची आई पिली का, नाही. मी तर परक्या घरची परकी स्त्री आहे म्हणले, मी कशी काय पिली. ही तर ज्ञानाच्या गोष्टी बोलायला लागली. म्हणलं आता कसं काय, अहो त्याला काय म्हणले, मी पेले तर मी मारणार, हा उठणार, हा दुसरी बायको करून नांदल म्हणले, मी काय करू. हां मग काय काय अवस्था, मग तू काय करणार. काय नाही म्हणले, हे मेला 3 दिवस संपले की माहेरात जाईन आणि दुसरा नवरा करीन. काय सांगायची परिस्थिती, कितपत माय आहे, लटका व्यवहार, सगळं खोटं आहे या जगतामध्ये. हे राजाला माहिती होतं, तर परंतु या जगतामध्ये संपत्ती आहे, मोठंसं घर आहे, पण त्या घरात एक लहान मूल खेळत असेल तरच आनंद आहे. म्हणून या राजानी तिथे एक सावित्रा देवीची मोठी अशी मूर्ती होती आणि त्या मंदिरामध्ये जाऊन देवीची सेवा आरंभली.
राजानी विचारे बाई केला, निघून गेला मंदिराला, हात जोडिले त्या भवनाईला, हात जोडिले भवनाईला, एक बाळग जावा बाई मला, 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 एक बाळग जावा बाई मला.
एक तरी बाळ दे म्हणले मला. आणि वचनामध्ये त्या देवीला गुंतवलं. त्यावेळेला देवी प्रसन्न झाली आणि म्हणाली, राजे मी तुमच्या पोटी अंश रूपाने अवतार धारण करीन, माझं व्यवस्थितपणे नाव चालवा आणि माझा सांभाळ करा. असं म्हणून सांगितल्याच्या नंतर राजाना आनंद झाला आणि देवीचा कृपा प्रसाद संग घेऊन तीर्थ घेऊन तो निघून आला आणि पत्नीला ते तीर्थ दिलं. पत्नीनं ते प्राशन केलं आणि प्राशन केल्याच्या नंतर दिवस मास लोटले गेले, 9 मास पूर्ण झाले.
आनंद झाला सरीवाला, मुलगी झाली या राजाला, अंगणात बाई पाळणा बांधील,
म्हणली या बाळाचं? असं म्हणल्याच्या नंतर राजाने सांगितलं, सावित्रा देवीचा कृप प्रसाद आहे।
अंगणा तू बाई पण बांधिला, पाळ नाग बाई बांधिला, सावित्रा देवी ठेवलई नावाला, सावित्रा गो बाई ठेवलं नावाला, सावित्रा गो बाई ठेवलं नावाला।
सावित्रा असं त्या मुलीचं नाव ठेवलं। केळीच्या कमळाप्रमाणे तिची वाढ होऊ लागली। आई वडिलाला कौतुक वाटू लागलं। घरात असणाऱ्या आनंदाला पारावार उरलेला नाही। दिवस महिने वर्ष लोटत गेली आणि मुलगी लग्न समारंभ ज्या वेळेला होतो अशा वयामध्ये ती मुलगी आलेली। राजाला चिंता पडली, हिचं लग्न करायला पाहिजे। पत्रिका पाठवलेल्या आहेत, सर्वत्र राज्य महाराजे जमा झाले, मोठमोठे राजे बलाढ्यवीर त्या ठिकाणी आले होते, परंतु त्या मुलीचा एकच पण होता। माझ्या मनपसंतीचा व गरीब असा मुलगा मी पती म्हणून स्वीकार करणार, माझ्या मनानंच मी नवरा करणार आहे असं तिचं मत होतं। कारण का, ती माझ्याबरोबर उभ्या आयुष्यामध्ये दिवस काढण्यासाठी तो योग्य आहे का? नाहीतर अलीकडे काय खूप व्यसन आहेत, अनेक गोष्टी आहेत, अनेकाच्या वेगवेगळ्या सवय आहेत। अशा प्रकारे मनपाच्या ठिकाणी गेली, अनेक राज्य महाराजे होते, मोठ्या हत्तीवरती अंबारी आहे आणि फुलाची वरमाला हातावर घेऊन मोठ्या आनंदानं ती त्या सभेमध्ये फिरत होती। एकाही मुलाच्या गळ्यात तिनं हार घातला नाही, मला पसंत नाही म्हणले या ठिकाणी। आणि नंतर नंतर त्या ठिकाणी निरुपायानं ती असणारा हत्ती वेशीच्या बाहेर जंगलामध्ये प्रवेश केलेला आहे। त्या जंगलामध्ये धूम्रशन नावाचा राजा होता आणि दुश्मनांनी शत्रू त्याच्या पाठीमागे लागून ते असणारं राज्य हरवलं होतं आणि त्यांना जंगलामध्ये वनवास पत्करावा लागला। त्यांना सुंदर असं मूल होतं, त्याचं नाव आहे सत्यवान। आई वडिलाची सेवा करणारा आणि छोटंसं झोपडं बांधून त्या ठिकाणी तो राहिलेला होता। अशा अवस्थेत तिथं हे गेलेले आहेत, सावित्रानं त्या मुलाला पसंत केलं म्हणून सांगण्याचा प्रकार कसा,
सावित्रा गुबाई लीन ल्याली, वडाची गुबाई ताडपान, वरती न गबाई नेमविला, वरती न गबाई नेमविला, असा गरीब बाई सत्यवान, असा गरीब बाई सत्यवान, असा गरीब बाई सत्यवान,
असा गरीब बाई सत्यवान, असा गरीब बाई सत्यवान, असा गरीब बाई सत्यवान।
सावित्रानं गरीब सत्यवानाशी लग्न करायचं ठरवलं। म्हणले बाकीच्या गोष्टीला काय करायचं, सेवाभावी आहे, सुंदर आहे, धार्मिक वृत्तीचा मुलगा आहे असं तिनं ठरवलं आणि ताबडतोब सत्यवानाच्या जवळ गेली आणि म्हणाली, मी आपल्या चरणाची दाशी आहे, माझं पाणी ग्रहण करा, मी तुमच्या संग लग्न करणार आहे। त्यावेळेला सत्यवान म्हणतो, अहो तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण मी काय मनाचा मालक नाही, माझ्या आई वडिलाला विचारा। आताचे सत्यवान आहेत की काय बोलायचं काम नाही, आताचे सत्यवान आहेत। इतकी सुंदर ती स्त्री होती, परंतु थोडी सुद्धा मनाची इकडं तिकडं चलबिचल झाली नाही त्याची। आताची कशी अवस्था आहे, एखादी जर माऊली आण ओळखी एखाद्या ठिकाणी जात असेल, ती सुंदर आहे, तिला त्या ठिकाणी एखाद्या मैत्रिणीला भेटायचं आहे आणि काही कारणास्तव घर सापडलं नाही, ती भुसकाळ्यामध्ये पडते चौकामध्ये, कुठं जावं, कुणाला विचारावं, एवढ्यात एक मुलगा तिथं असतो, तो तिथं जातो, हां कुठं जायचं आहे, कुठं जायचं आहे, निहून सोडू का, मला माहित काय तुला करायचं आहे, जाऊ दे की कुठं जायचं आहे, तिकडं काही गरज आहे का, काय सत्यवान, काय आजचे सत्यवान। अरे भावानू सत्यवान व्हा, फार वेळ लागेल तुम्हाला सत्यवान व्हायला आणि त्याच्यासारखी वृत्ती धारण करायला। अशा अवस्थेत सत्यवानाच्या आई वडिलाच्या जवळ ती सावित्रा गेली, म्हणाली, हे पा मी आपल्या चरणाची दाशी, आपल्या चरणीची सेवा करण्याची मला संधी द्या, तुम्ही माझी उपेक्षा करू नका, मी राजाची मुलगी जरी असेल तरी या जंगलामध्ये तुमची सेवा करीन, या जंगलामध्ये तुमच्या बरोबर वन फळं पाणी या तीन लाकडाच्या झोपड्यामध्ये मी राहीन तुमच्या बरोबर। तिचं ते मधुभाषण सासू सासऱ्याला आवडलं आणि नक्कीच हे आपल्यापाशी राहील असा त्यांना आत्मविश्वास झाला आणि त्या ठिकाणी लग्न समारंभ मोठ्या आनंदाने साजरा होऊ लागले।
सावित्रानो गो बाई विचार केला, फुलाची वरमाला हाताला, वंदन केले सासू सासऱ्याला, फुलाची वरमाला हाताला, हार घातिला बाई सत्यवानाला, हार घातिला बाई सत्यवानाला, हार घातिला बाई सत्यवानाला।
सत्यवानाला।
घातला आणि ती सासू सासरे यांच्या सेवेमध्ये लागली. एवढ्यात नारद स्वामी तिथे उतरले. नारद म्हणतात, हे सावित्रा वेडे, याच्या संग लग्न केलेस का? याचं 100 दिवसाचं आयुष्य आहे, 3-3.5 महिने हा वाचणार आहे, नंतर मरणार आहे, कशाला फसलीस? नारदाच्या बोलण्याचा तिला ध्यास लागलेला होता. एक एक दिवस पत्रिकेवर मांडून ठेवला. 99 दिवस झाले, एक दिवस शिल्लक राहिल्यावर माऊलीने विचार केला आणि एका पायावर उभी राहून सर्व देवाची विनंती करू लागली. मी जर महान पतिव्रता असेन तर माझ्या पतीला मी वाचवीन. एकही प्रेमाची रात्र गेली नाही. अशा अवस्थेत देवाचा सुद्धा न विलाज होता आणि सत्यवान एका दिवशी निघालेला आहे. एवढ्यात म्हणते, पती देवा, आजचा तुमचा धोक्याचा दिवस आहे, तुम्ही कुठं जाऊ नका. आज मला करमत नाही. आंब्याची ढाळी तुटून पडलेली आहे. टीव्हीचा आवाज येतोय, अपशकून घडत आहेत. पती देवा नका हो. तरी तो ऐकायला तयार नाही. सावित्रा बसून जमणार नाही. या आई वडिलाला दिसत नाही. अन्न पाणी पोचवणे हे आपलं काम आहे. तेवढ्यात नारदाच्या बोलण्याचा तिला ध्यास लागला होता.
नारदाच्या बाई ग बोलण्याचा सावित्राला आहे धोका. कशी बोलती बाई पतीला, बोलती ग बाई पतीला, फळ तोडायला बाई जाऊ नका, फळ तोडायला बाई जाऊ नका, फळ तोडायला बाई जाऊ नका.
आजच्या दिवस तुम्ही जंगलात फळ तोडायला जाऊ नका, मला फार वाईट वाटते. सावित्रा वेडी आहेस, रोज मी या जंगलामध्ये जातो आणि आज काय होणार आहे, तुझी वेडी समज. ठीक आहे, तुम्ही जाताय तर मला पण घेऊन चला. ती शब्दात काय सांगते?
नारदाच्या गबाई बोलण्याचा सावित्राला आहे घोर. कशी बोलती बाई पतीला, बोलती बाई सत्य वानाला, येते तुमच्या बाई बरोबर, येते तुमच्या बाई बरोबर, येते तुमच्या बाई बरोबर,
पती देवा मी तुमच्या बरोबर येते. माझ्या देखत जे काय होईल ते पाहता येईल. त्यावेळेला सत्यवान म्हणतो, सावित्रा जंगलाच्या ठिकाणी फार ऊन आहे, खूप त्रास होतोय, पाणी मिळत नाही, तू येतेस कशाला? तिला वाईट वाटत होत. सत्यवान निघून गेला. पतीचं ऐकणं हे पण जरुरीचं होत. तिथंच तिला बसवलेलं आहे आणि पुढं निघून गेला. सासू सासरेची आज्ञा घेऊन ही ताबडतोब निघाली. हिला काळजी होती की आजचा दिवस धोक्याचा आहे. आज कोण काळजी करणार आहे का या जगतामध्ये? माझ्यासारख्यानं जर सांगितलं, ताई तुमचे मालक स्टँडवर दारू पिऊन पडलेत, माऊली म्हणे तसाच पडू दे, मुडदा येईल 3:30 घरी रात्रीचा. कारण का हे बी असे असतात म्हणून माऊली सेवा करत नाहीत. हे बी थांबवलं पाहिजे, पती पत्नीचा एक विचार असला पाहिजे तर संसार. अशा अवस्थेत या ठिकाणी सत्यवान निघून गेलेला आहे आणि तो वडाच्या भयानक अशा झाडावर चढला आहे आणि ढाळ फांदीकून बसलेला आहे. बुडक्याकडून तोडतोय, नाही का पडणार. पण बुद्धी भ्रष्ट झाली होती त्यावेळेला. काय अवस्था झाली आपल्याला बघायचंय.
सत्यवानाने विचार केला, फांदी तो तोडू लागला. अशात फाटा बाई मोडला, अशात फाटा बाई मोडला, सत्यवान धरणीला पडला, सत्यवान धरणीला पडला, सत्यवान धरणीला पडला.
पती मन मोठ्याने किंकाळी मारली आणि त्या वडाच्या झाडाजवळ आली. पती देवा तुम्हाला सांगितलं होतो मी, तुम्ही ऐकलं नाही, आता मी काय करू? रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळलेला सत्यवान उचलून मांडीवर घेतला आणि रडायला लागली.
अरण्याबाई वनामधी आहे जंगल दाट झाडी, आहे जंगल दाट झाडी, पतीच्या बाई दिवासाती सावित्रा केस बाई तोडी, सावित्रा कुरुळे केस बाई तोडी, कुरुळे केस ग बाई तोडी.
हो, सावित्रा कुरुळे केस तोडून आपल्या जीवाचा सत्यनाश करत आहे. अशा अवस्थेमध्ये काय अवस्था हे फक्त यमाला माहीत होतं. यमाने पाठवले दूत, जा म्हणले त्या सत्यवानाला घेऊन या. असं म्हणताच दूत उतरले, सावित्रीच्या पुढे गेले. सावित्रीला ते दिसत होतं, समोरून दूत आलेले. तिचे डोळे तसे होते, धार्मिक होती, पतिव्रतेच्या सामर्थ्यावर तिनं दूत पाहिले. ती दूतांना म्हणाली, माझ्या जर पतीला स्पर्श कराल तर जाळून भस्म करीन. सावित्रीनं दूत पाहिले, पण आता भूत सुद्धा दिसत नाही आमच्या राज्यामध्ये. आमची श्रद्धाच तशी आहे, काय सांगायचं. अशा अवस्थेत ते जवळ जाऊ लागले. एक दूत समोर गेला, माऊलीला क्रोध आला. हा, आणि मग तिनं काय केलं?
सावित्रानं विचार केला, क्रोध आला ग बाई सावित्राला, क्रोध आला ग बाई सावित्राला, क्रोध आला ग बाई सावित्राला. दूत जाग्यावरी तिने जाळीला, दूत जाग्यावरी तिने जाळीला, दूत जाग्यावरी तिने जाळीला.
जाग्यावर जाळून भस्म केला दूत, आणि मग बाकीचे दूत पळून गेले. यमराजाला सांगितलं, म्हणले काय खरं नाही, सावित्रा फार धार्मिक आहे, हा रागीट आहे, आणि पतिव्रता असल्यामुळं तिने एक दूत जाग्यावर जाळला. आणि मग स्वतः यमराज निघाले. यमराज निघाले ते कसे?
डोळे दिसत लाल तंबर, केस लोळते पाटीवर, गदा शोभती खंदवर, मुगट शोभतो डोईवर, पाटीवर मोत्याची झालर, पाटीवर मोत्याची झालर, स्वार झाला ग बाई रेड्यावर, स्वार झाला ग बाई रेड्यावर, स्वार झाला ग बाई रेड्यावर.
रेड्यावर स्वार होऊन या पृथ्वीतलावर उतरल्याच्या नंतर त्यानं सावित्राला पाहिलं. बापरे, म्हणलं महान पतिव्रत आहे, मला सुद्धा शाप दिल्याशिवाय राहायची नाही, काहीतरी युक्ती केली पाहिजे. मग यमराजाने युक्ती केली कशी?
यमराजाने विचार केला, बीजमंत्राचा बाई जप केला, बीजमंत्राचा बाई जप केला, संजीवनी ग बाई मंत्र जपिला, मौनी घातली बाई सावित्राला, मौनी घातली बाई सावित्राला, मौनी घातली बाई सावित्राला.
सावित्राला मौनी घातली आणि ती गुंग अवस्था तिची झालेली आहे, झोपीमध्ये मग्न आहे. अशात बीज मंत्राचा जप केला, प्राण आकर्षण बीज मंत्र जपलेला आहे, आणि ताबडतोब त्या सत्यवानाच्या प्राणाची ज्योत आपल्या मुठीत घेऊन यमराज स्वर्गाला निघाले, निघून गेले. अशा अवस्थेत सावित्रा जा सावध झाली आणि प्रेत चाचपून बघत आहे, गार पडलं. मग मात्र माऊली खवळली आणि माऊलीनं पदर खोचला आणि त्या यमराजाचा पाठलाग करू लागली. ते कशा पडलं?
माऊलीनं विचार केला, पदर कमरेला खोचिला, केस मोकळे अशा वेळेला, निघून चालली अशा वेळेला, पाठलाग ये माझा भाई केला, पाठलाग ये माझा भाई केला, पाठलाग ये माझा भाई केला.
चंडाळा माझ्या पतीला घेऊन चाललास, तुझा काय अपराध माझ्या पतीनं केला होता? त्या यमराजाचा पाठलाग करीत ती निघालेली. परंतु एक मृत्यू लोकातली स्त्री आहे, तिला स्वर्गात जाता येईल का? वाटेमध्ये शंभूदेवाचं मंदिर होतं आणि त्या मंदिरात गेली आणि शंभूदेवाचा धावा केला. महादेवा, माझा पती मला परत मिळावा, याच्या व्यतिरिक्त बाकी काही नको मला, सगळं काय आहे. त्यावेळेला शंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले, तुला पती देता येणार नाही मला. मी जरी शंकर असलो तरी तुझा पती परत करता येणार नाही. जे जे लिहिलं संचिती ते न चुके कल्पांती, नशिबात लिहिलेलं कधी चुकत नाही. त्यात बदल मला करता येत नाही, फक्त एक करता येईल, स्वर्गापर्यंत जाण्यासाठी मी तुला मार्ग मोकळा करून देतो, आणि तू यमराजाची मर्जी संपादन कर, त्याच्यापासून परत मिळवता आला तर मिळव. पुष्पक नावाचं विमान दिलेलं आहे आणि ती निघाली.
सावित्रानं विचार केला, विमानी बसली अशा वेळेला, धावापती देवाचा केला, धावापतीचा बाई केला, निघाली ग बाई ती स्वर्गाला, सावित्रा निघाली स्वर्गाला, सावित्रा निघाली स्वर्गाला.
दिशेने निघाली. पती देवाला वाचवण्यासाठी ती आटूकोट प्रयत्न करत होती. हा काय ती पती पत्नी, पती पत्नी असावी तर त्या सत्यवान सावित्रासारखी, नाहीतर काही उपयोग आहे. हा पतिव्रता होण्यासाठी तीर्थाला जावं लागत नाही, उपवास करावा लागत नाही. माता भगिनीना माझं सांगणं आहे, फक्त पतीची सेवा करा, पतीची मर्जी संपादन करा. पतीची सेवा म्हणजे काय, पायावर फुलं पुष्प ठेवायची काही गरज नाही. पती जे सांगतील त्या पद्धतीनं वागणे, पतीच्या आज्ञेवर हुकूम, हा नाहीतर काय उपयोग नाही. पती बाहेरून आले, भरपूर असं काम करून आलेले, आणि काम करून आल्याच्या नंतर त्याला तकवा येतो. हसत जर तांब्या हातात दिला, तेवढं काम केलेलीचा तकवा नष्ट होऊन जातो, समाधान वाटतं त्याच्या जीवाला. आणि ती यायच्या आज जर आदळापट चालू झाली, निमारदा पोमचेर होतो ना, 8 दिवस 7 आजारी पडतो. हा दुःखी जीवन. काय काम करून आलं तरी घरी आदळापट आहेच, काय त्या संसाराला किंमत नाही. हा असो. आणि पतीची सेवा, मगापासून मी सांगतो पती पती, पती म्हणजे चहाची पती नाही बर का, पती म्हणजे आपले मालक, नवरा थोडक्यात. मर्जी संपादन. पती बाहेरून आले की पाणी दिलं पाहिजे, परंतु आता कसं काय, आताची पद्धत कशी, पूर्वी काय होतं, माता भगिनी पाणी देत होत्या. आता पती बाहेरून येतात, म्हणतात आहो आम्ही आलोय, आम्हाला पाणी द्या. माऊली काय म्हणते, तुम्ही पिपी आणि मला बी द्या. का, पोर गरडते आणि पोरगी पिती, काय नाही मग हे बी पियत्यात त्यांना बी देतात. काय संस्कार चाललंय आमच्या तिकडं बरं का, इकडचं नाही. अवघड परिस्थिती झाली सध्या. अशा अवस्थेत या माऊलीनं पतिदेवाची काळजी घेत आहे आणि पतीला सोडवण्यासाठी ती स्वर्गाच्या रस्त्यांनी पोचलेली आहे. एवढ्यात यमराजानं पाहिलं की सावित्रा माझ्या पाठीमागे येत आहे. म्हणून यमराजांनी स्वर्गात गेल्याच्या नंतर रस्ता कशाचा केला, चूळ उभा केले सर्व रस्त्यावर, माशी बसली तर छाटून निघावी या पतिव्रतेचं सामर्थ्य बघण्यासाठी, कितपतीची भावना पतीवर आहे बघण्यासाठी रस्त्यावर सूळ हातरले. त्यावेळेला तिने काय केलेलं आहे, सावित्रानं विचार केला, धावपतीचा बाई केला, धावपतीचा बाई केला, धावपतीचा केला, पाय तुळावरी ग बाई दिला, पाय तुळावरी ग बाई दिला, पाय तुळावरी ग बाई दिला, रस्ता वलिंगण करून पलीकडे गेली, पण तिच्या पायाला थोडी सुद्धा विजा झाली नाही. हा पाय छाटले असते, भावना नसती तर. हा पलीकडे गेली, त्या सुळाचं पीठ झालं, एवढी ताकद आहे पतिव्रतेच्या अंगामध्ये. नंतर यमराजानं अग्नी पेटवलेला आहे आणि अग्नीतून आता सावित्रा पलीकडे जाणार आहे. त्या अग्निदेवाला म्हणते, हे पा अग्निदेवा, मी महान पतिव्रत आहे, तू पित्या समान आहेस मला, तुझा जर स्पर्श माझ्या पदराला झाला तर माझ्या पतिव्रत्याचा भंग होईल, मला रस्ता दे. हात जोडून विनंती करत आहे, त्यावेळेला अग्निदेव म्हणतो, हिचं जर नाही ऐकलं तर ही जाळून भस्म केल्याशिवाय राहायची नाही. म्हणून त्या अग्नीनं काय केलेलं आहे, आणि माऊली निघाली.
माऊलीनं विचार केला, हात जोडिले अग्नीला, हात जोडिले अग्नीला, हात जोडिले अग्नीला, पाय अग्नी मदी बाई दिला, पाय अग्नी मदी बाई दिला, पाय अग्नी मदी बाई दिला. पाय अगनी मदी बाई दिला, पाय अगनी मदी बाई दिला, केला धावापतीचा बाई केला धावापतीचा बाई केला धावापतीचा बाई केला पाय अगणी मदी बाई दिला पाय अगणी मदी बाई दिला पाय अगणी मदी बाई दिला
अगणीत पाय दिला आणि पलीकडे गेली. पदराला थोडी सुद्धा हाळ लागली नाही. हा महान पतिव्रता होती ती म्हणून तिला अग्नी पदराला स्पर्श करू शकला नाही. आता काय 3-13 होऊन बसला आताची अवस्था काय. हा पलीकडे गेली मग मात्र यमराजांनी विचार केला आता छळण्यात काय अर्थ नाही. काय हवं ते माग तुला परंतु सत्यवान सोडून काय पाहिजे ते माग मी द्यायला तयार आहे. त्यावेळेला म्हणते मागणी पहिली काय मागितली देवा तुम्ही अगोदरच दिले मला परंतु तुमचा आग्रह आहे तर मी मागते. ती मागणी कशी मागते.
स्वर्गीचा ग बाई वाट आहे कशाचा बाई घोळ सासू सासर माज आंधळ सासू सासर आंधळ दे रे देवा त्याला रे बाई डोळ दे देवा त्याला गु बाई डोळ दे देवा त्याला गु बाई डोळ
तुला द्यायचंय ना दिनगी मला द्यायची आहे तर माझ्या सासू सासऱ्याचे नेत्र दे. हा त्यांना या जगतामध्ये आनंदानं राहता येईल पाहता येईल चालता येईल. हा धन्य धन्य एम राजाचं हृदय भरून आलं. काय मागणी आहे आताची सून म्हणील थोडं थोडं दिसतंय भीता आंधळ होऊन बसू दे माझ्या मागची पिढा गेली. पण हे चुकीचा प्रकार आहे. आपणही कुणाची तरी सासू पुन्हा होणार आहे हे विसरू नये. तो प्रसंग आपल्यावर आल्यावर कसं काय करायचं म्हणून आपणही असंच आपल्या सासूला करत होतो. हा हे चुकीचं आहे अशा अवस्थेत. आणि हेकडपणा एकमुडीपणा काही उपयोगाचा नाही. त्याच्यामुळं काय होते अनेक दुसऱ्यांना त्रास होतो फार त्रास होतो. एक दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येईल. असाच एक गावात एकमुडी माणूस होता. कुणाचंच ऐकणार नाही ह्याचं एकट्याचंच खरं. एक दिवस काय केलं रानात पाला आणायला गेला. विहीर होती वर पिंपळाचं झाड आणि त्या पिंपळाच्या झाडावर पडलाय काय सांगायचं वरनं खाली पडला हो काय सांगायचंय. सांगितलं होतं धनगरानं ढाळ फांदीकून तोडतोय फाटा मोडल्यावर पडशील बरं का तुला काय करायचंय म्हणला. 2-3 कुचं मारल्याबरोबर फाट्याबरोबर खाली विहिरीतच पडला. धनगराकडे गेला तुला काय तर कळतंय म्हणला. तू पडशील म्हणल्याबरोबर मी पडलो मला सांग माझं मरण कशात आहे. आता धनगरला कळतंय वय सवापार येड असतंय त्याचं त्याला काय कळतं का. एकतर धनगर येड धनगर आणि त्याला विचारायला गेलंय शान. हं मग त्यांनी बी चेष्टा केली तुझ्या नाकाची दांडी वाकडी झाली की तू मरशील म्हणलं. बापरे म्हणला कसं काय करावं आता मधीच दांडी वाकडी झाली तर काय घर नाही. घरी आला बायको बसलेली ती वट्ट्यावर कारभारने म्हणला माझ्या नाकाची दांडी वाकडी झाली का. आता ही खुळकुनी डोक्यात घातलं म्हणले अजून ही वेगळंच रोजच त्रास होता आणि ही दुसरं काय म्हणली नाकाच्या दांडीचा अजून बराच काळ लोटला. सारखाच विचारायचा नाकाची दांडी वाकडी झाली का. माऊली ह्याच्या काळजीनं आणि भीतीनं वाळून गेली. 4 चौघीजणी शेजारणी बसले होते त्याच्यामध्ये बसली आणि म्हणाली हो बाया म्हणाले मग तिथं देवाच्या गप्पा कधी नसतात. आमच्या तिकडलं सांगतोय बरं काही कडचं नाही. काय का म्हणले एवढी एवढं मोठं घरी चांगलं आहे तुझ्या खायला प्यायला आणि तू वंगाळ कशी काय झाली काय गरज आहे का एवढा कोठणा करण्याची. तेव्हा ती म्हणली माझा नवरा रोज मला विचारतोय म्हणली नाक वाकडं झालं का. आज झालंच मन बरं काय करतोय ती बघू म्हणली. बघाय तर मिळेल की अगं म्हणली आपल्याला. ठीक आहे म्हणली काय हरकत नाही. इकून मिकीने इकून मिकीला जरा आधार दिल्यावर हिला चांगली उशी पोचली घरी आली. नवरा झोपीत नउठला म्हणला नाक कारभारी आज थोडासा कल पडलाय म्हणली. आग बाबा म्हणला आज मरतोय वाचत नाही. असं आहे वय म्हणली नाकच वाकडं झाल्यावर मरतोय वय म्हणली बघू काय करते. आता म्हणला सरपण कुणी आणायचं मी तरी एक मोडी आहे आपल्याला दुसरं कोण नाही आणि कुणी ऐकायचं बी नाही म्हणलं कसं काय स्वतःच जाऊन सरपण आणलं. ते मोठी मोठी लाकडं आणली बांधायला नाही का ती तडकी बांधते ती माळ्याच्या माळ्यातनं लाकडं आणली. आता बाजार कोणी आणावं गेलं दुकानला हे म्हणला बाजार द्या सगळा मैताचा बाजार द्या दिला. दुकानदाराने विचारलं कोण आहे कोण मी कोण मिले म्हणले तुम्हाला काय करायचं आहे म्हणलं. हे म्हणले त्याचं का म्हणले मीच मरायचो आहे म्हणले उचल म्हणली उचल पहिला बाजार. सगळा बाजार घेतला पाणी ठेवला आंघोळ करून मोकळा ताटी बांधलींवर झोपलं. झोपल्याच्या नंतर बायकोला म्हणलं आता एकट्याला जाता येते वय ग असं कर म्हणला 5 माणसं रोज आण लाव. शिकाळेवाला चौघजर खांदं करीन महाग तू मोठ्या मोठ्यानं रडमड आल्यावनी वाटलं पाहिजे म्हणलं. काय एक मोठेपण आहे अशा अवस्थेत बायकोनं 4 माणसं रोजानं लावली 5 चौघा जणाला उचलायला लावलं, पुढे एक जण शिकाळी आणि रड म्हणला, मोठ्यानं रडायला लागली. मग एकटीचा आवाज किती निघायचा आहे, हं काय मोडी ना म्हणला, मड्यासारखं वाटणं म्हणला, डोकी गणित पैसे देऊन गावातल्या सगळ्या बाया लाव म्हणला, हां कोणाच्या डोळ्याला नाका पाणी येईना पण लाव म्हणला, सगळी सगळ्या बाया लावल्या, डोकीच पैसे, डोकीच 10 रुपये द्यायचं ठरलं सगळे. मग एका एका माऊलीला दोन दोन तीन तीन लेकरं होती, ती बी घेतली. लेकरू खेळत असलं तरी माऊलीनं झपका वाढायचा, रडकी मोड द्या 10 रुपये मिळतात. मग ती उगच करायची की अजून खेळायचं. अशा अवस्थेत काय झालं मंडळी, सगळे रडायला लागले. पाण्याचा पत्ता नाही डोळ्याला, आता उगो उगोच रडणं होतं ती काही खरं आहे, मुलकाची रडायला लागली माणसं, बेफाम बाया रडत्यात. अशा अवस्थेत मड उचललं, शिकाळीवाडा चाललाय. पुढं काय, विशीतून मड उतरणार होतं, पुढं उतार असतो. ह्यानं विचार केला, म्हणला किती माणसं आले ती बघावंच म्हणलं. असं मुंडकं करून बघितल्याबरोबर काय झालं, या बायांनी बघितलं, बेफाम बाया पळाल्या घरला, कोणाला सांगितलं सुद्धा नाही, आम्ही चाललोय म्हणून. हे 5 जणच गेले शिकाळीवाला, आणि ते 4 जण गेले निघून. निघून गेल्याच्या नंतर यांनी माघारी बघितलं, काय भानगड आहे म्हणला, बाया मुकाट्याच गेल्या. खरं आहे म्हणला, उग उगच रडणं म्हणलं ते काय खरं होतं होय, पैसे झालं म्हणलं, आल्या घालवा इशीच्या बाहेर म्हटलं, हं स्मशानभूमीमध्ये आले, टेकलं. टेकल्याच्या नंतर आता तिथं खड्डा करायचा होता, 4 जण खांदायला लागले खांदेकरी. मग पलीकडे शिकाळीवाला बसला होता, मग त्यांनी काय केलं, आपला बसला होता ह्याला पुरल्याशिवाय आपल्याला जायला वेळ नाही म्हणला. मग याला दमच निघाना, ताटीवर बांधून टाकलेलं, ताटून गेलं, हातपाय दुखायला लागले. काय म्हणला, उरुकते का नाही याचं, मुंडकं उचलून बघितलं, झालं का नाही म्हणून असं मुंडकं उचलून बघितलं. शिकाळीवाल्यानं बघितलं, टाक शिकाळी की लाग पळायला, ह्याचा उगाला जातो सुद्धा म्हणला नाही, बेफाम पळाला. यांनी बघितलं, काय म्हणले, शिकाळीवाला सुद्धा गेला म्हणले, रोजानं लावलेली ती रोजानं लावलेलीच माणसं म्हणलं, खरं काय नाही. मग ह्यानी भरपूर असं खणलेलं आहे, याला काय दमच निघाने एवढ्यात म्हणलं, झालं का नाही रे, बापरे म्हणलं, कोण बोललं रे, वर निघायचं सुद्धा कळना, जर पळायला लागल्यात महाराज तर बोलायचं काम नाही, उठून उभा राहिले धूळच्या धूळ, छबीना दिसल्यावानी मग हिचा आंबाबाईचा छबीना, बेफाम पळायला लागली. पळता पळता कुणाचं धोतर सुटून पडलं, माघारी सुद्धा आणायचं आहे ना, अशा अवस्था काय सांगायचं, काय हे एकमोडीपणाचा उपयोग आहे का, काही उपयोग नाही. पण हे एकमोडीपण काय कामाचं नाही, म्हणून पुढील प्रकार आपल्याला ऐकायचा आहे. असणाऱ्या माऊलीनं विचार केला आणि त्या पतीची सुटका करण्यासाठी जंगलाच्या दिशेने चाललेली आहे. अग्नीतून पलीकडे गेली आणि मागणी मागितली, माझ्या सासू सासऱ्याला डोळ द्या, हां आणि शत्रूंनी राज्य हिरावून घेतलं ते परत मिळावं. आणि नंतर आणखी एक मागणी मागितली, ती काय म्हणते,
माऊलीनं विचार केला, एक बंधू तू द्यावा मला, एक बंधू द्यावा मला, एक बंधू द्यावा मला, पाचवो व्याग बाई गायला, पाचवो व्याग बाई गायला, पाचवो व्याग बाई गायला.
पाटी म्हणले, बंधू दे, एक तरी भाव असावा. भाऊ असला तर नवरा बायकोचं भांडण झाल्यावर भावाच्या गावाला रुसून जाता येते, आणि जर भाव नसेल तर हिरी आडाशिवी जागा नाही. एकच भाव दे, ठीक आहे, एक आगळी 100 बंधू होतील असा आशीर्वाद दिला. आणि नंतर आता काय मागणी काय नको म्हणले, फक्त तुमचं दर्शन घेऊ द्या आणि मग मी माघारी जाते. यमराजाचं हृदय भरून आलं आणि सावित्रा दर्शन घेऊ लागली. आणि भारावून यमराजाने आशीर्वाद दिला कसा,
धन्य धन्य सावित्रा सती, तुझ्या स्वरूपाची नाही गंती, पतिव्रतेचा महिमा वर्णुकी ती, पतिव्रतेचा महिमा वर्णुकी ती, अष्टपुत्र गबाई सौभाग्यवती, अष्टपुत्र सौभाग्य बाईवती, अष्टपुत्र सौभाग्य बाईवती.
पुत्र सौभाग्यवती असा आशीर्वाद दिला. माऊलीचं डोकं येम राजाच्या चरणावर आहे, तिथंच विचार करते काय आशीर्वाद दिला. अष्टपुत्र सौभाग्यवती, 8 मुलाचा लाभ दिला आणि माझं सौभाग्य परत दिलं, माझ्या नवऱ्याला हा घेऊन चाललाय भक्ते समाचार. आणि मग काय केलं तिनं,
माऊलीनं विचार केला, धरिती माझ्या पदराला, धरिती माझ्या पदराला, धरिती माझ्या पदराला, यमराज तिने गबाई उभा केला, यमराज तिने गबाई उभा केला, यमराज तिने गबाई उभा केला,
यमराज तिने गबाई उभा केला, यमराज तिने गबाई उभा केला, यमराज तिने गबाई उभा केला.
यमराजाला जाग्यावर उभा वेळेला हेमराज खवळले.
आजपर्यंत माझ्या पदराला स्पर्श करायची हिम्मत कुठल्या स्त्रीची झाली नाही, आणि तू मला उभा केलेस कशासाठी? रागावू नका हो, मला तुम्ही 8 पुत्राचा लाभ दिला, माझ्या नवऱ्याला घेऊन चालला, माझं सौभाग्य परत दिलं आणि 8 मुलाचा लाभ. जर मला 8 मुलं झाली तर मी नाव कुणाचं घेऊ? माझ्या तर नवऱ्याला तुम्ही घेऊन चाललात. मग मात्र यमराज थरथर कापू लागले. आता नाही जर म्हणाव तर ही जाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही. मग विष्णूचा धावा केला आणि विष्णूचा धावा करून सत्यवान तिची तिला परत दिलेला. या मौलीने काय केलं?
सावित्रानं विचार केला, पती घेऊन संगतीला, पती घेऊन संगतीला, घेऊन बाई ग संगतीला, मौली आली या बाई ग पृथ्वीला, मौली निघून आली पृथ्वीला, मौली निघून आली पृथ्वीला,
पृथ्वीवर आलेली आहे. आणि पृथ्वीवर आल्याच्या नंतर माऊलीने विचार केला, आता माझ्या पतीला उठवलं पाहिजे. मग तिने बीजमंत्राचा जप केला. त्या ठिकाणी सत्यवान भाजीमध्ये झाकून ठेवलेला होता, वासनाची भाजी. ती बाजूला केली. तेव्हापासून वासनाची भाजी पुरुष मंडळी कुणी खात नाहीत, फक्त स्त्रिया खातात ग्रामीणमध्ये. अशा अवस्थेत बीजमंत्राचा जप केला.
सावित्रानं विचार केला, बीजमंत्राचा जप केला, बीजमंत्राचा जप केला, संजीवनी मंत्र जपिला, सत्यवान गबाई उठविला, सत्यवान गबाई उठविला, सत्यवान गबाई उठविला.
सत्यवान उठवला. तो दिवस पौर्णिमेचा होता. आणि पौर्णिमेच्या दिवशी त्या माथेला आनंद झाला आणि आरती वगैरे सजवलेली आहे. आणि जवळच वडाचं झाड होतं. ज्या ठिकाणी सत्यवान पडला त्याच ठिकाणी तिनं वडाला 125,000 प्रदक्षिणा घातल्या आणि मोठ्या प्रेमानं तो वड पुजला. म्हणून या जात्यावर मावल्या तिचं वर्णन करतात. त्या कशा प्रकारे?
सोरगीच्या ग बाई वाट कुणी पूजल्यात वड, कुणी पूजल्यात वड, पतीच्या बाई ग जीवासाठी हिने पाहिल बाई एम वाड, हिन पाहिल बाई एम वाड, हिन पाहिल बाई एम वाड.
पतीच्या जीवासाठी या सावित्राने यमाचं वाडं पाहिलं. माता भगिनींना पण माझं सांगणं आहे, सावित्रा स्वर्गात गेली. आपल्याला जाता येईल का? जाता येणार नाही. एकच करू शकतो आपण, कितीही दुर्गुणी पती असेल, दारू पित असेल, गांजावडीत असेल, नासधूस घरातली करीत असेल, तरी पण तो शेवटी पती आहे, परमेश्वर आहे. त्याच्या विरोध कधी जाऊ नये. त्याला जो असतो मान स्त्रीचा तोच त्याला दिला पाहिजे. त्याची सेवा केली पाहिजे. हे कर्तव्य आहे स्त्रीचं, आपापल्या पायरीनं राहणं महत्वाचं आहे. आणि आपल्याला जाता येणार नाही स्वर्गाला, फक्त एक करावं. प्रत्येक वर्षातून वड सावित्री पौर्णिमा येते त्या दिवशी वडाची पूजा करावी. दिवसभर निराहार राहू, अन्न पाणी सेवन करू नये. त्या वडाची पूजा केल्याच्या नंतर घरी येऊन सासू सासरे आई वडील पती यांचं दर्शन घ्यावं आणि मगच भोजन करावं. मग हे केल्यावर काय होईल? सावित्रानं जेवढं पुण्य केलं त्याच्या अर्ध पुण्य लाभल्याशिवाय राहणार नाही. ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी सांगतात, हे केल्यावर अर्ध पुण्य सावित्राचं लाभेल. निदान 5 तरी प्रदक्षिणा त्या वडाला घातल्या पाहिजे. पण आता सध्या कसं आहे? काय ग बाई, कुठे चाललात? वड पुजायला चाललोय. आज वड सावित्रीची पौर्णिमा माहीत नाही. दुसरी काय म्हणते? अग भाई, मी आज जेवलीच. काय की? अजून खा, अजून थोडं खा. काय? लक्ष राहिलं पाहिजे त्या गोष्टीवर. विसर भोळेपणा काही कामाचा नाही. त्याच्यामुळे काय होतं? आपल्याला बी त्रास आणि दुसऱ्याला बी त्रास होतो. एक असाच विसर भोळा माणूस होता, पाहुण्याच्या गावाला गेला. आंब्याचे दिवस होते, आमरस वगैरे केलेलं आहे लोकांनी पाहुण्यासाठी आणि धिरडी केली. धिरडी म्हणजे काय प्रकार असतो देह जाणे. त्याचा प्रकार असा आहे, गहू ज्वारी हुरडा अशा वगैरे ते पीठ असतं आणि ह्याचं मिक्सर करून त्या तव्यावरती ते धिरडं बनवलं जातं आणि हे त्याला जेवायला वाढलेलं आहे, धिरडा आणि आमरस. फुल जेवण केले याने. मग घरी आला. घरी आल्याच्या नंतर ह्याच्या ध्यानातच राहिले नाही. पाहुण्यांना विचार म्हणले ह्याला काय म्हणतात, म्हणले धीरड. घरी उस्तूर त्याच्या ध्यानातच नाही राहिलं. काय म्हणला देव जाणे, घरी उस्तूर काहीच ध्यानात राहिलं नाही. बायकोला म्हणला ते पाहुणे जे तिथं केलेलं मला करून दे. काही येणं लागलं का नाही म्हणले. किती लांब केलं होतं ते म्हणले, तुम्हाला इथं येऊन सांगा तरी त्याचं नाव तरी. ध्यानातच नाही म्हणले, मला तेच पाहिजे. आओ म्हणले, नाव तरी सांगा. काय नाही, ह्याच्या ध्यानातच नाही राहिलं. कुत्री आणि बायको मारली, बोलायचं काम नाही. ह सात सात झाली पाठ तिची, एवढ्यात शेजारीने आली. अरे मुड द्या म्हणली बायकोच्या पाठीचं धिरड केलंच की, आणतीच पाहिजे होतं म्हणला मला. इतके उशीर काय गे अनमातीत गेलं होतं वय. इसर भोळेपणा त्याच्यामुळे बायकोला किती त्रास झाला. हे कामाचं नाही. ह विषय असा आहे की प्रत्येकानं सावधगिरीनं वागलं पाहिजे. जो झोपला तो संपला. संसारात सावध असावं, काम करीत असताना सावध असावं, प्रत्येक गोष्टीत माणसानं सावध असावं आणि विचार करावा. अशा अवस्थेत आपल्याला सत्यवान सावित्राचा विषय ऐकायचा आहे. माऊलीनं वडाची पूजा केली आणि सत्यवानाला उठवलं. तो दिवस पौर्णिमेचा होता. तेव्हापासून वड सावित्री पौर्णिमा निर्माण झाली नाही तर त्याच्या अगोदर नव्हती. आजही ती वड सावित्रीची पौर्णिमा सादर केली जाते. महाराष्ट्रामध्ये हजारो करोडो माऊल्या त्या असणाऱ्या वडाला पूजा करतात, सेवा करतात. पण काही माऊल्या भिताडावर वड काढतात घरात, कवा प्रदक्षिणा घालावी. हे चुकीचं आहे, काही कामाचं नाही. हां, श्रद्धा असेल तर सर्व काय, प्रेम असेल तर भजन. हां असो. अशा अवस्थेत ताबडतोब त्या पतीला उठवलं आणि म्हणली, पतीदेवा उठा, आपल्याला कितीतरी वेळ झाला, आपल्याला घरी जायचंय. सत्यवान म्हणाला, अगं लवकर उठवायचं का नाही, दिवस मावळा. हे कायम झोपलो होतो हे काय याला माहीत आहे. अशा अवस्थेत पती पत्नी निघाली.
सावित्रानं विचार केला, सत्यवान घेऊन संगतीला, सत्यवान घेऊन संगतीला निघून चालली. अशा वेळीला जाऊन भेटली बाई सासू सासऱ्याला, भेटली बाई माहिती त्याला, बाई भेटली जाऊन माहिती त्याला.
सत्यवानाचे जे आई वडील होते, असणाऱ्या सावित्रीचे सासू सासरे होते, यांच्या जवळ आले आणि त्यांना भेट दिली. सून व मूल येत आहे हे त्यांना दिसू लागलं. यमाचा आशीर्वाद खरा ठरला, डोळे आले. यम राजाचा आशीर्वाद कधी खोटा ठरणार नाही. अशा अवस्थेत फार आनंद झालेला आहे. एकूणमेकाची भेटी झाली. सासू सासरे म्हणतात, सूनबाई धन्य धन्य. एखाद्याच भाग्यशाली माणसाला अशी सून लाभते किंवा अशी पत्नी लाभते. नाहीतर चाललंयच, आण मेल्या पाहिलीन होते मी वाहिली, भरपूर चाललंय. हा, पती पत्नीचा आयुष्यभर कधी विचार नाही. एखाद्याच भाग्यशाली माणसाला अशी पत्नी लाभते असं म्हटल्याच्या नंतर थोड्याच वेळात राज्यातून एक दूत आला आणि सांगितलं, आमचे राजे यांनी तुमचं राज्य परत घ्यायला सांगितलं. त्या रथामध्ये बसलेले आहेत. अशा अवस्थेत
माऊलीनं विचार केला, सासू सासरे संगतीला, पतिदेव घेऊन संगतीला, बसली बाई रथाला, मार्ग नगरी ताग बाई धरीला, मार्ग नगरी ताग बाई धरीला, मार्ग नगरी ताग बाई धरीला.
नगरीचा मार्ग धरला. काय सांगायचं, या पती पत्नीचा फार असा विचार होता. सासू सासऱ्यांना खूप आनंद झालेला आहे. ह आनंदाच्या भरामध्ये निघाले. आपल्या पतीची सेवा ही सर्व सेवा, ईश्वर सेवा ती मानत होती. ह पतीची सेवा ही सर्व श्रेष्ठ सेवा आहे, त्याच्या उलट काय कामाचं नाही. ह अशीच एक पत्नी होती. ह नवऱ्यानं सांगल तसं उलटच करायचं. त्यानं जर सांगितलं आज भात नको, नको म्हणलं की जरूर करणार, आणि ह्याला बी तेच पाहिजे होतं. त्याला माहितच आहे उलट भूत आहे, म्हणली उलट बोलल्याशिवाय राहतच नाही. हा सांगितलं का, शेजारणीच्या इथं जाऊ नये, ताबडतोब शेजारणीच्या इथं जाऊन बसणार, तिकडून आला की ही बसलेली दिसणारच. हा भांडण कोणासंग करू नये, मुद्दाम भांडण केल्याशिवाय राहायची नाही. याला माहित होतं ही उलट बोलल्यावरच, ही उलटच बोलणार आहे म्हणली, हे कोणाचं ऐकणार बी नाही. एवढ्यात पाहुणे आले. पाहुणे आल्याच्या नंतर मग काय, हा अगोदर सांगायचा, ए माझी आई आली तिला जेवण कर, अजिबात करणार नाही. अगं तुझी तरी आई आली, तुझ्या तरी लोकाला कर की जेवण, नाही करणार. ही ऐकतच नव्हती, उलटच बोलत होती, उलटच वागायची. म्हणला ही अशी बी तशी बी उलट वागते, आता हिला सवास घ्यायला पाहिजे म्हणलं. हा एवढ्यात तिच्या आई वडिला आले भेटण्यासाठी. ए तुझ्या आई वडिला आलेत जेवायला, अजिबात करायचं नाही बरं का म्हणलं, नाही करायचं म्हणलं की हिनं मुद्दाम जेवण केलं. जेवण करून आई वडिलाला पाठवलं. आज कुणकड दिवस उगवलाय का काय की बाबा म्हणले आज जेवण करून जातोय म्हणले. अशा प्रकारे हे बघ कारभारने अंगावर साडी पिढी अजिबात लिहायची नाही, मुद्दाम लिहिणार साडी फिडी घालून अगदी व्यवस्थित, नाहीतर कपड्याचा अंगावर घालायची नाही. अशी अवस्था तिची, म्हणजे सगळं उलट नवऱ्याच्या विरोध चालायचं अशी अवस्था होती. पण ह्याचा काही उपयोग नाही. जशी असणारी सावित्र आपल्या पतीबरोबर वागत होती तसं आपल्याला वागायचंय. सावित्रीचा नेम काय होता?
सकाळीच्या गो बाई पारी कुंकुलावी ते मी सूर्याला आशी आऊ क मागते आशी आऊ क बाई मागते माझ्या जोडव्या बाई कुंताला माझ्या जोडव्या बाई कुंताला माझ्या जोडव्या बाई.
कुंकाला आऊक दे भगवंता, माझे सासू सासरे माझ्या जन्माला जावे. अशा अवस्थेत ही वृत्ती धारण केली पाहिजे प्रत्येक स्त्रीने. अशा अवस्थेमध्ये सासू सासऱ्याचं दर्शन घ्यावं. मावल्यांचा नेम आहे सकाळी उठल्यावर तुळशीला पाणी घालावं, सासू सासऱ्याचं दर्शन घ्यावं, घरात देवारा असतो त्या देवाची पूजा करावी, पतीचं दर्शन घ्यावं आणि मग घर कामाला लागावं, हा नेम आहे. पण सकाळी आता उठलं की पहिला चहा ठेवला जातो, नंतर जेवण, जेवण झाल्याच्या नंतर थोडीशी विश्रांती आणि साडेचार वाजता तुळशीच्या मड्यावर पाणी. त्याच्यामुळं तर तुळस राहीना महाराष्ट्रामध्ये, तुळशीची लाकडं कवचित नाहीत माळ करायसुद्धा, अशी अवस्था आहे. पण तुळस दारात का असावी? त्या तुळशीखाली 33 कोटी देव असतात. तुळशीच्या अंगावर पाणी ओतल्यावर 33 कोटी देवाची आंघोळ त्या तुळशीखाली होते, त्यांच्या पर अंगावर पाणी पडतं. म्हणून असणारी तुळस दारात असावी आणि नसेल तर लावा, माझं सांगणं आहे. अशा अवस्थेमध्ये पुढील प्रकार आपल्याला ऐकायचा आहे. सत्यवान सावित्रा यांचा आनंदात काळ चाललेला आहे, आनंदी आनंद झालेला आहे यांना. अशा अवस्थेत मोठ्या मोकळ्या मनानं तिन्ही टायम पूजा चालू होती या ठिकाणी दोघांची, सकाळी दुपारी संध्याकाळ असं तिन्ही काळ पूजा होती. आता एक वेळेसुद्धा दर्शन व्यवस्थित होत नाही. आताचं कसं दर्शन आहे? लटकं दर्शन आहे. अर्ध्यानंच पूजा अर्चा, अर्ध्यानंच दर्शन घ्यायचं. एखाद्या जर सुनाला सांगितलं सासूबाईचं दर्शन घ्या, पायाचं बुचकुरं काढल्याशिवाय राहायची नाही, सासूबी सांगत नाही कुणाला गपचिप, अशी अवस्था आमच्या तिकडं. पण या दर्शनाचा काय उपयोग नाही. प्रेम असलं पाहिजे, मनामध्ये भाव असला पाहिजे, आणि ज्या पद्धतीनं सासू सासरे सांगतात या पद्धतीनं वागलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे पालकांनी सुद्धा त्या मुलाची काळजी घेणं जरुरीच आहे, त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळालं पाहिजे. मार्गदर्शन कसं असलं पाहिजे? असाच एक सावकार होता, त्याला छोटंसं मूल होतं, अति लाडात वाढवलेलं होतं. आता तिथे काय कमी असते, कुठल्या गोष्टीचं कमी? आणि बऱ्याच दिवसातनं मूल झाले म्हणल्यावर खूप त्याचा लाड, मग खेळू लागलं पळू लागलं इकडं तिकडं, आनंद चाललेला आहे. मग ते मूल बोबडा असं बोलू लागलं, एवढ्यात ते काय म्हणायचं, आईला वडील म्हणायचं आणि वडिलाला आई म्हणायचं, सगळं उलट. पण आई वडिलांनी सांगितलं नाही बाबा आईलाच आई म्हणावं वडिलालाच वडील म्हणावं असं काय सांगितलं नाही. असाच काही काळ लोटत गेल्याच्या नंतर लग्न समारंभ करण्याची वेळ आली. मुलाला पाहण्यासाठी पाहुणे आलेले आहेत, दारात मारुती फॅट थांबलेले आहे. पाहुणे गाडीतून उतरले, म्हणले नमस्कार. नवरदेव दारात होता, म्हणले नमस्कार, कस काय चाललंय? म्हणले बरं आहे का? वडील कुठं आहेत? म्हणले मग आता पाहुण्याला काय माहिती आहे, आईला वडील आणि वडिलाला आई म्हणतो ती काय माहिती आहे. म्हणले वडील कुठं आहेत? वडील स्वयंपाक करतात म्हणले घरात. बापरे म्हणला, एवढ्या मोठे घराणं आहे म्हणले, स्टँडर्ड लोक आहेत म्हणला, वडील स्वयंपाक करतात काय भानगड कळत नाही म्हणला. पण त्यात बी एक विनोदी पाहुणा होता, तो म्हणाला वडील ज्या आरती स्वयंपाक करतात त्या आरती आई काय करते? म्हणले आई पाठीमागच्या कोट्यात बसून दाढी करते म्हणला. वडील दाढी करत होते तिकडे, मग पाहुण्याच्या काही डोक्यात येईना? म्हणले वडील स्वयंपाक करतोय आई दाढी करते, पोरगी जर हित दिली तर सलूनचं दुकान टाकल्याशिवाय राहायची नाही, बेफाम पाहुणे पळाले. आई वडिलांनी जर व्यवस्थित मार्गदर्शन केलं असतं तर हा असा बोलला असता का? आणि आई वडिलाचा ऐकतोय कोण सध्या? आईला काहीच कळत नाही म्हणणार. वडील बी तसेच आहे, त्यांना बी काही कळत नाही. आणि त्यांनी पण म्हणायचं मुलगा तसा करतोय, त्यांना त्या मुलालाच काय कळत नाही. आणि सुनच तशी आहे बघा, मुलगा सुनलंय वाईट, मग सुनं म्हणायचं सासू सासऱ्यालाच काय कळत नाही, नवरा तसाच आहे बघा, मग कळतोय तरी कुणाला?
बिगर काळतात चाललंय का हे जग अशी अवस्था. एकूणमेकाला दोष देण्याचा प्रकार चाललेला आहे जगतामध्ये. तर ही चुकीचा प्रकार आहे, हे काय कामाचं नाही. मागणी कुठली केली पाहिजे,
सकाळीच्या ग बाई पारी पती माझा जन्माला जावा, नित्य घडो पतीची सेवा, नित्य घडो पतीची सेवा, आयो मरण बाई मला यावा, आयो मरण बाई मला यावा, आयो मरण बाई मला यावा,
आयो मरण बाई मला यावा, आयो मरण बाई मला यावा, आयो मरण बाई मला यावा.
नित्य घडोपतीची सेवा पती माझ्या जन्माला जावा ना आयो मरण मला यावा, ही माऊलीची कर्तव्य आहे. म्हणलं मन काही तसं होत नसतं बरं का. ही सेवा खरी आहे, पण आताची सेवा त्याच्या उलट आहे. आताची सेवा कशी,
सकाळीच्या ग बाई पारी पतिदेव माझा रानात जावा, पतिदेव माझा रानात जावा, पतिदेव माझा रानात जावा, घरी सेवाळ्याचा ग बाई भात खावा, मी सेवाळ्याचा ग बाई भात खावा, मी सेवाळ्याचा ग बाई भात खावा.
पतिदेव रानात जावा घरी मी शेवाळ्याचा भात खावा, मग तेवढ्यानं काय जमतंय का. वर तूप साखर टाकावा मग झपाटा लावावा, ही पद्धत या जगतामध्ये. पण ह्याचा काही उपयोग नाही. कारण का, माऊल्या ज्या आरती अशा करतात तर मला एका दृष्टीने बोलता येत नाही. पती बी कसे असतात,
सकाळीच्या ग बाई पारी पतिदेव माझा बाजारी जावा, पतिदेव बाजाराला जावा, मरणाची गदारू प्यावा, घरी येऊन मरणाच मारा,
भरपूर दारू प्यायची, बोलायचं काम नाही. आज बोलायचं नाही, मग कधी बोलते कुणाला ठाऊ. ह्याचा आयुष्य असंच जाते कुणाला ठाऊ. काय सांगायचंय, हा रस्त्याने जात असताना जर कशाने पाय भरला तर काय सांगायचंय. पंधडाला पुशी तसाच निघणार, हापश्यावर जाऊन धुणार नाही. माऊली धार्मिक असते, वाट बघते दर्शन घेण्यासाठी. ह्याचा आशीर्वाद फुलासगट पाठीवर लात. कधी कधी हे कळणार आहे, देशातून दारू कधी पळणार आहे. व्यसन या देशात नसलं पाहिजे. प्रत्येकाच्या घरोघरात आनंद नांदायचा असेल तर व्यसनापासून सावध राहिलं पाहिजे. असो असणारी सत्यवान सावित्रा या पृथ्वी तलावर 10,000 वर्ष राज्य केलं आणि त्रिजगतामध्ये तिची कीर्ती पसरली. आद्याचा शेवट होत आहे, ऐका आणि लक्ष असू द्या. प्रत्येक माता भगिनीने आपल्याला जे मी या ठिकाणी सांगितलं त्या पद्धतीनं राहिलं पाहिजे, त्या पद्धतीनं वागलं पाहिजे. म्हणून सांगतो तो प्रकार कसा.
पतिव्रतेचा बाई नेम नेम सावित्रा न केला, नेम सावित्रा न केला, यमाच्या बाई फाशातून सत्यवानाला बाई सोडविला, सत्यवानाला बाई सोडविला, सत्यवानाला बाई सोडविला,
सत्यवानाला बाई सोडविला, सत्यवानाला बाई सोडविला, सत्यवानाला बाई सोडविला.
मायाणू जसं या सावित्रानं आपल्या पतीला सोडलं, येमाच्या भाषातून सुटका केली, तसं आपल्याला सुद्धा पतिदेवाची सेवा करायची. मेलेला माणूस उठवता येणार नाही, पर जिवंत आहे तोपर्यंत तरी त्याची सेवा करावी, त्याच्या आज्ञेत राहावं. आणि पतीनं सुद्धा पत्नीला त्रास देऊ नये, दारू पिऊ नये, नासधूस घरामध्ये करू नये. पती पत्नीचा एक विचार असावा, ही माझं सांगणं आहे. आद्याचा शेवट करीत आहे.
आद्याचा शेवट बाई झाला, श्यामनाथाची हो कृपा मला, श्यामनाथाची कृपा मला, सुरडी गावी हो राहायला, सत्यवान सावित्राचा शेवट झाला, बाई पतेचा शेवट झाला, बाई पतेचा शेवट झाला.